सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत अँड बर्थडे सेलिब्रेशन का है ये टाइम. सगळ्यात आधी कालच्याला ज्यांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. ते 1 तारखेला वाढदिवस होता, बाय द वे काल पण नाही परवाच्याला परवाच्याला वाढदिवस होता सचिन जगताप यांचा. सौ गौरी पप्पा किरण कुमारी रागिणी कुमारी सोनाली सुमंत पुजारी या सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. हॅपी बर्थडे डिअर. रविवारच्याला म्हणजे कालच्याला बर्थडे होता परागचा. परागला त्याच्या आई सौ मीनाजी पप्पा सुनीलजी काका काकू अनिलजी या सगळ्यांनी मिळून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच आज वाढदिवस असतो श्री दत्तात्रयजी यांचा. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यांची बहीण नलिनीजी, त्यांचे जिजाजी प्रदीपजी, त्यांचा भाचा आणि त्यांची भाचेसून या सगळ्यांनी मिळून सांगितलं आहे हॅपी बर्थडे. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय बजाते.